विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज खडकवासला इथल्या हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. पुदुचेरीच्या माजी नायब राज्यपाल आणि निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेचे 65, संगणक विज्ञान शाखेचे 112 आणि कला शाखेचे 59 कॅडेट्स समाविष्ट आहेत. तसंच मैत्रीपूर्ण परदेशी राष्ट्रांमधील 21 कॅडेट्सनाही पदवी बहाल करण्यात आली. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्या डॉ किरण बेदी यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केलं. अत्यंत कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी कॅडेट्सचं अभिनंदन केलं. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दरम्यान उद्या होणाऱ्या एनडीएच्या पासिंग आउट परेडचं निरीक्षण लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार असल्याची माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचा तपास वेगानं सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनानं उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. भारताकडे पेट्रोल, डिझेल, एलपीजी, नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून देशातील तेल शुद्धीकरण कारखाने सुरळीतपणे कार्यरत आहेत अशी माहिती केंद्र सरकारनं आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत दिली आहे. एलपीजीचं उत्पादन प्रतिदिन सुमारे 92 टीएमटी या विक्रमी उच्चांकावर पोहोचलं असून वितरकांकडे कोणत्याही तुटवड्याची नोंद नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. केंद्र सरकारच्या जनगणना 2027 कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील 5 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसील प्रशासनानं वारंवार आदेश देऊनही संबंधित शिक्षक जनगणना कामासाठी हजर न राहिल्यानं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी अमोल गव्हाणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर देहू ते देहू रोड दरम्यानचा पालखी मार्ग चौपदरी करण्याची तसंच देहू रोड इथल्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल उभारण्याची मागणी चिंचोली ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात आमदार सुनील शेळके आणि अप्पर पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन देण्यात आलं. दरम्यान दौंड तालुक्यात पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू असताना संत तुकाराम महाराजांच्या देहूतील पालखी मार्गाचं रुंदीकरण अद्याप प्रलंबित असल्यानं वारकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठी रंगभूमीवर एकपात्री कला प्रकार रुजवणारे पहिल्या पिढीतील ज्येष्ठ एकपात्री कलाकार दिवंगत मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कला प्रसार दिनाच्या निमित्तानं 1 ते 5 जून या कालावधीत एकपात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव दांडेकर पुलाजवळील बॅरिस्टर नाथ पै सभागृह सानेगुरुजी स्मारक राष्ट्रसेवा दल इथे होणार आहे. हवामान. पुण्यात आज कमाल 37 आणि किमान 24.5° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 2 दिवस कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.